हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशश्च मेष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐ इडादेवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानीम् शगं सिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम पावस आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त अमिताभ कुलकर्णी आपल्याला आता वाचून दाखवणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पूर्णगड समुद्र किनाऱ्याला भेट देऊन परत येताना आदरणीय जयंतराव देसाई यांच्या घरी थांबलो। अनंत निवासमध्ये स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन घेऊन माऊली माहेरला परतल्यानंतर रात्रीचे भोजन झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा पूजनीय स्वामीजींसमवेत एकत्र बसलो। तेव्हा स्वामीजी असं म्हणाले, आपल्या पावसच्या यात्रेचा हा दुसरा दिवस संपन्न होत आहे। उद्याचा दिवस झाला की रविवारी आपण पुण्याला परत जाणार आहोत। सगळे दिवस कसे भराभर जातात हे अशा घटनांवरून लक्षात येतं। परीक्षेच्या वेळेला देखील मला असं आठवतं की परीक्षा आली म्हणता म्हणता संपते। सुरू होण्याच्या आधी असं वाटायचं की परीक्षा आता किती दिवस। मॅट्रिकच्या वेळी आम्हाला 7 दिवस 7 पेपर्स असायचे। असे भरकन निघून जायचे कळायचं सुद्धा नाही। आयुष्याचं देखील तसंच आहे। आपण तरुण आहोत असं आपल्याला समजतं तोपर्यंत 40-45 उलटून जाते। आपण आपल्याला 40-45 ओलांडून 60 जरी झालं तरी कितीतरी लहानच समजत असतो। दरम्यान आपली मुलं तिशीची होतात। काल क्रीडते गच्छती आयु हो। युधिष्ठिराला जे यक्षप्रश्न विचारले त्याच्यामध्ये सर्वात वेगवान गोष्ट कोणती असं विचारल्यावर युधिष्ठिराने काळ असं उत्तर दिलं। हे किती खरं आहे। घटिका यंत्र असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे। उपजेते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, नाशले पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। त्यामुळे जीवनात येऊन हे जीवन मिळालंय कशा करता हे समजेपर्यंत साठी येते। आपल्याला तोपर्यंत वाटत राहतं की पैसे मिळवण्याकरता जीवन मिळालेलं आहे, घर बांधण्यासाठी जीवन मिळालेलं आहे, पण एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जाता येत नाही अशी जेव्हा शारीरिक स्थिती निर्माण होते, अर्थात आत्ताच्या काळात ती फार उशिरा होते, म्हणजे 85व्या वर्षी देखील व्यक्ती व्यवस्थित असते, पण तरी देखील ते स्वप्नवतच आहे। जीवनमान सुधारले तरी देखील या पटकन संपणाऱ्या गोष्टी आहेत हे खरं आहे। नागपूरला एकदा मी गेलेलो होतो, तिथे पाद्यपूजा होती। गाडीतून उतरल्याबरोबर त्या विभाताईंचा नातू उत्साहानं पुढे आला, माझा हात धरला, म्हणाला चल आमच्या घरी आत। त्यांनी माझा हात धरला, पुढेही माझा हात धरूनच तो होता। वर गेल्यावर ते औक्षण वगैरे त्यांना करायचं होतं, पण त्याला मात्र मला आत न्यायची घाई होती। त्याला दटावायला लागलं की जरा थांब, औक्षण वगैरे सर्व झालं मग तो मला तिथून हात धरून आत घेऊन गेला, थेट त्यांच्या देवघरात घेऊन गेला आणि म्हणाला बघ तुझा फोटो आमच्या देवघरात आहे। त्यांनी दाखवला मला तो फोटो आणि म्हणाला तुझी दाढी काळी दिसते, आपली दाढी पांढरी झाली तरी आपल्याला फरक पडत नाही, तरुण वाटत असतो आपण आपल्याला। स्वामीजी सांगायचे की एकदा राजा दशरथ आरशासमोर उभा राहिला आणि त्याला दाढीचा एक केस पांढरा झालेला दिसला आणि राजाने असा विचार केला की आपल्या मुलाकडे राज्य सोपवण्याची वेळ आलेली आहे। अशी गोष्ट सांगून स्वामीजी म्हणायचे की पांढरे केस चालत नाहीत। स्वामीजी म्हणायचे हां बायका तर पांढरा केस दिसला की उपटतात, अशी मजा आहे, पण या जीवनात आनंद देखील खूप आहे। एकतर सगळी सृष्टी आनंदरूप आहे, सूर्य उगवतो किती आनंद आहे, सूर्य मावळतो, आज आता चंद्रही आहे, पौर्णिमाही आहे, शीतल आणि स्वच्छ चांदण आहे, निसर्ग प्रसन्न आहे, निसर्गाकडे पाहून आपण प्रसन्न होतो। मुसळधार पाऊस पडत असेल तरी देखील आपल्याला बरं वाटतं, त्याचं रौद्ररूप असेल तर मात्र नाही, पण जर रौद्ररूप असेल तर कसं ते आम्ही बारामतीला अनुभवलं नाही का प्रसाद? प्रसादच्या घरी गेलो होतो त्या दिवशी नवीन होता बरोबर, जो पाऊस पडला गारांचा, किती झाडं आडवी पडली रस्त्यावर, त्यानंतर मुकुंदा खळदकरकडे जेवायला गेलो तर त्यांच्या जवळपास राहणाऱ्या कोणीतरी स्कूटरवरून घरी येत होतं आणि पाऊस सुरू झाला तर एवढ्याल्या गारा पडल्या होत्या, त्यामुळे धोंडा मारावा तसं आणि झाडाखाली उभे राहिले तर थोड्या वेळानं तिथंही धपाधप पडायला लागल्या। ते ओळखीच्या लोकांकडे बेल दाबत होते तर कोणाला ऐकायलाही येत नव्हतं, लाईटही गेले, दार वाजवले तेही ऐकू येत नव्हतं, त्यांना मुकामार लागला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं। तर हे असं निसर्गाचं रूप आहे, तर ते मात्र भेसूर आहे, पण असं अगदी क्वचित असतं। एरवी निसर्ग मोठी प्रसन्नता देतो, विषय देखील आनंदरूप आहेत, विषयात देखील सुख आहे। रूप डोळ्याला आनंद देते, डोळ्याला सुख देते, उत्तम गाणं चांगले स्वर कानाला आनंदच देतात। असं नाहीये की सगळं जगत भ्रमरूप आहे, दुःखरूप आहे आणि विषय हे अजिबातच तुच्छ आहेत, फक्त त्यामुळे जीवात्मा ठकवला जातो, फसवला जातो। याच्यातच आनंद आहे आणि तो आनंद घेण्यासाठी तो काही प्रयत्न करू लागतो, मग त्याची स्वतःची स्वस्वरूपाची विस्मृती त्याला होते। आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तोची कारण यया अज्ञाना मूळ, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। विषय सुख आहे पण त्याला मर्यादा आहेत, म्हणजे विषयाचं सेवन करण्याला इंद्रियाला मर्यादा आहे, हवा तेव्हा हवा तो विषय मिळेल असं नाही। विषयाची उपलब्धता कधीकधी नसते, कधीकधी मन अनुकूल नसते, त्यामुळे विषय सेवन करू शकत नाही। म्हणून खरं म्हणजे विषयाच्या आनंदाच्या बरोबरीने निर्विषय आनंदाकडे लक्ष द्यावं, ते सुख मनाला चोरून इंद्रियांनाही लपवून मग मिळतं। ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच हे पावे। अशी आत्मप्रभा जणू ठाण दिवी करावी। ठाण दिवी म्हणजे एका ठिकाणी ठेवलेला दिवा। पूर्वीच्या काळी दिवे नसायचे, तेव्हा घरात एका ठिकाणी दिवा तेवत असायचा. इलेक्ट्रिसिटी नव्हती. माजगराच्या घरात दिवा ठेवला तर तो माजगरात प्रकाश देतो, ओटीवर पडवीतही देतो. ठाण दिली तशी असावी. आत्मप्रभा म्हणजे आपला जो मी आहे, परिशुद्ध मीची प्रभा, ती नित्यनवीन आहे. त्या प्रभेच्या योगाने कान ऐकतात, त्या प्रभेच्या योगाने डोळे पाहतात, त्या प्रभेच्या योगाने जीभ चव घेते, आणि हे जे सुख आहे ते इंद्रियांना मध्ये न आणता उपभोगायचे आहे. स्वामीजींची जी कल्पना होती परमार्थ प्रसाराची, त्या कल्पनेप्रमाणे थोडे लोक समोर असावेत किंवा तेच लोक समोर असावेत त्यांनाच आपण सांगावं. थोडे लोक म्हणजे कसे? आत्ता आपण आहोत असे, आणि त्यांनाच पुन्हा पुन्हा सांगावं. पूर्वीच्या काळी काय असायचं? एखाद्या गुरूंकडं तुम्ही तुमचा मुलगा सोपवला वयाच्या 8व्या वर्षी की 18-20 वर्षांचं होईपर्यंत तो तिथेच राहत असे, ऋषींकडून ज्ञान मिळवत असे. ऋषी तसं करत राहिले म्हणून ज्ञान टिकलं. तसं स्वामीजींची जातकुळी त्याच लोकांना सांगणाऱ्या ऋषींच्या परंपरेतली अशी होती. अशा वेळेला सांगणारा खूप प्रसिद्ध होतो असं नाही, पण लोकांना मात्र खूप लाभ होतो. जे लोक त्यांच्या समोर असतात त्यांची जीवनं घडतात, तशी घडावीत अशी त्यांची इच्छा होती. यानंतर स्वामीजींनी कांचनताईला एक भजन सांगण्यास सांगितले. कांचनताईने, देव आहे देव आहे जवळी आम्हा अंतर्भ आहे, हे भजन अगदी भावपूर्ण रीतीने सांगितले. यानंतर स्वामीजी वंदनाला अभंग म्हणायला सांगितला. तिने गोविंदा रे गोपाळा रे छंद तुझा जडला घन निळा हा अभंग अतिशय आर्तपणे म्हटला. त्यानंतर स्वामीजी पुन्हा बोलू लागले. भगवान श्रीकृष्ण ही रम्य कल्पना देखील आहे. आतापर्यंत मला असं वाटतं की जेवढी जेवढी म्हणून रम्य कल्पना आपण विचार केलेली असेल त्याच्याही पलीकडे रम्य पातळीचं जीवन. रामचंद्र म्हटलं की एक पवित्र सर्व मर्यादा सांभाळणारं गंभीर जीवन. श्रीकृष्ण म्हटलं की हास्य नाट्य गायन वादन सगळीकडे आनंद भरून राहिलेला असं भगवंताचं जीवन. विशेष करून गोकुळातलं जे त्यांचं जीवन होतं त्याचे आकर्षण अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून सगळ्या संतांना होतं. राजकारण धुरंधर असणारे भगवंत यांच्याबद्दल संत विशेष करून काही बोलत नाहीत, पण भगवान भक्तांवर कृपा करणारे असे जे भगवंत, गोप असो गोपी असो, त्यांच्या जीवनात देखील गोकुळात असताना खूप सुख होतं. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, हे सगळं बरोबर आहे, पण साध्या सुध्या सुध्या भोळ्या लोकांना त्यांनी जे प्रेम दिलं, जो आनंद दिला, तो अतुलनीय आहे, फारच विलक्षण. मग तसा निवंतपणा त्यांना त्यांच्या पुढच्या जीवनात मिळाला नाही. आजही जर ते आले तर बासरी वाजवणं पसंत करतील, भक्तांच्या बरोबर राहणं पसंत करतील. गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्ञानेश्वर जन्म आणि गोकुळाष्टमी, त्या दिवशी स्वामीजींकडे पूर्वी पारायण होत असे ज्ञानेश्वरीचे. स्वामीजींच्या ठिकाणी कृष्णप्रेम होतं. साधकांचा आदर्श म्हटलं तर रामचंद्र आणि उपदेश म्हटलं तर श्रीकृष्ण असं आहे. आजही रम्यतेची कल्पना श्रीकृष्णाभोवती फिरते. छंद तुझा जडला घन निळा असं म्हटलं की आपलं हृदय गदगदून येतं. मला असं नक्की माहीत आहे की मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कशाचीही इच्छा केली नाही, पण कृष्णाची बासरी ऐकायला मिळावी असं मात्र नक्की वाटतं. गंगेबद्दल मला अतूट प्रेम आहे, का कोण जाणे, पण मी पाहायला नाही जाणार. हिमालयाचे मला आकर्षण आहे, पण मी पाहायला नाही जाणार. त्याच्याऐवजी आपल्या आत हिमालयाची कल्पना करताना खूप बरं वाटेल. गंगेची कल्पना आत करायला खूप बरं वाटेल. फेडीत पाप ताप पोखीत तिरींचे पादप, ती गंगा म्हणजे संतांचं मन असं मला वाटतं. ती गंगा कशी वाहते? स्वरूपानंदांच्या मनाच्या अंगानी वाहते, स्वामीजींच्या मनाच्या अंगानी वाहते. स्थूल गोष्टींवर तेवढा विश्वास नाही. हिमालय पहायला जरी गेलो तरी कुणी म्हणतं आता तिथे फार बर्फ नाही, पूर्वी फार होतं, अशा बाबत फारसा रस नाही वाटत. पण जिथं युधिष्ठिरासारखे लोक निघून गेले, राज्यशकट चालवल्यानंतर त्याचं मला कल्पनेतलं आकर्षण मात्र खूप आहे. फार छान म्हटलास तो अभंग, असं कितीतरी वेळ बोलत बसू शकू. पण 10 वाजत आले, तसा दिवसभराचा काही कार्यक्रम नसला तरी देखील कार्यक्रम असतो असं झालं. आणि ही जी पावसची यात्रा आहे, तर खरं म्हणजे ठरवून आलो होतो की काही करायचं नाही, नुसतं बसायचं खोलीत. मी आणि मिलिंददादांनी परस्पर एकमेकांच्या शेजारी, आणि इथे बसलो आहोत. आपले म्हणून जे आहेत ते सर्व आले, पण अशा मोकळ्या कार्यक्रमाचं दडपण नसतं, नाही का? आपण आपल्या मौजेकरता बसलो असं या प्रश्नाचं स्वरूप आहे. त्या दृष्टीने मुंबईच्या भगिनी तुम्ही आलात किती बरं वाटलं. आणि दुसरं म्हणजे हा प्रसाद वगैरे सर्व बारामतीहून आले. तुम्ही 7 जण आहात. पूर्णगडच्या तिथे आपण असताना ही मंडळी बारामतीहून आली, अशी मजा आहे. आता शेवटी आनंदाचा एक अभंग आपण ऐकूया. यानंतर सद्भक्त आनंदने रामनामी रंगे मन कैची भूक कैची तहान हा अभंग म्हटला, आणि हा दिवस स्वामीजींच्या जय जयकाराने संपन्न झाला. 11 फेब्रुवारी 2017 शनिवार सकाळी 7:30 ते 8:30 पूजनीय स्वामीजींच्या समवेत सामूहिक ध्यान झाले. त्यानंतर पूजनीय स्वामीजींनी असं सांगितलं की आजचा दिवस प्रत्येकाने आपापल्या परीने ध्यान, नाम, वाचन, मनन, चिंतन अशा पद्धतीने व्यतीत करायचं आहे. आज आपण कोणताही कार्यक्रम ठेवलेला नाही, त्याप्रमाणे न्याहारी करून ज्या साधकांना समाधी मंदिरात आरतीला जायचे होते ते साधक आरतीला गेले, काही साधक नंतर समाधी मंदिरातच ध्यानासाठी बसले, काही साधकांनी ध्यानगुंफेत ध्यानाची बैठक केली, काही साधकांनी आपल्या खोलीतच सद्गुरूंच्या ग्रंथाचे वाचन केले. अशा प्रकारे दुपारी 12 पर्यंतचा वेळ आपापल्या पद्धतीने साधनेत व्यतीत केला. यानंतर भोजन उरकून काही साधक अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने अनंत निवास येथे स्वामी स्वरूपानंदांच्या ध्यानाच्या खोलीत ध्यानासाठी गेले. रात्री 8 ते 8:45 भोजन झाल्यानंतर पुन्हा 9 वाजता पूजनीय स्वामीजींसमवेत माऊली माहेरच्या मोकळ्या जागेत एकत्र जमलो. तेथे जमल्यावर पूजनीय स्वामीजींनी सद्भक्त अभिजितला अभंग म्हणावयास सांगितला. त्याने अवचिता परिमळू झुळकला आळू माळू हा अभंग म्हटला. त्यानंतर सद्भक्त सौ उमाने स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून निजावे हा अभंग म्हटला. स्वामीजी म्हणाले, हा जो अभंग आहे 80च्या दरम्यान केलेलं हे काव्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे ऋणशेष वाचा या न फेडवेची मरोनिया ते पाया पडोनिया मिया सोडविले. अमृतानुभवामध्ये सद्गुरूंचे जे ऋणशेष आहे, देह टाकला तरी देखील ज्याच्यातून उतराई होऊ शकणार नाही अशी गोष्ट आहे. मी पाया पडून त्याच्यातून उतराई झालो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्याला माहीत नसेल पण नमस्कार ही देखील साधना आहे, ध्यान ही साधना आहे, नाम किंवा नामस्मरण ही साधना आहे, पण नमस्कार देखील साधना आहे. मी असं वाचलेलं होतं की तिबेटमध्ये एक माणूस गेला, त्याला ध्यान आणि अध्यात्मशास्त्र याच्यामध्ये रस होता, आत्मदर्शनामध्ये रस होता. तो एका गुरूंकडे गेला तर गुरूंनी त्याला पहिल्या आठवड्याभर आश्रमाच्या बाहेर डोळे मिटून बसायला सांगितलं. डोळे उघडायचे नाहीत. त्याला असं वाटलं की आपल्याला डोळे मिटून बसायला सांगितलं याचा अर्थ आता ते आपली सगळी काळजी घेतील, म्हणजे दुपारी आपल्याला जेवण मिळेल, रात्री आपल्याला जेवण मिळेल. खूप कडाक्याची थंडी पडली रात्री, दिवसभर डोळे उघडायचे नाहीत एवढीच साधना करायची होती. ध्यान तर शिकवलेलं नव्हतंच, पण डोळे मिटणं किती अवघड आहे. आणि असं 7 दिवस त्याच्याकडून करून घेतलं. त्याच्यानंतर अशा एक एक गोष्टी त्याच्या मनाची खूप धांदल व्हायला लागली. त्याला त्यांनी नंतर असं सांगितलं की जी व्यक्ती समोर येईल त्या व्यक्तीला लोटांगणी जायचं, नमस्कार करायचा, हीच साधना. त्यानंतर त्याचा एक मित्र जवळपास वर्षांनी तिथे आला, असेच शोधत शोधत आला। तोही परमार्थाची आवड असणारा असा होता, तर तो आल्याबरोबर त्याने त्याला नमस्कार केला। मग बोलणं झालं, मग तो म्हणाला, मी गेली 2.5 वर्ष इथं आहे। त्यांनी असं सांगितलंय की जो समोर येईल त्याला नमस्कार करायचा, त्याच्यापेक्षा पुढे मला ते काही सांगतच नाहीयेत। नमस्कार करायला आपण तयार नसतो, कारण आपल्या ठिकाणी एक अहंता असते, आणि जिवंत व्यक्तीच्या समोर त्याच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करणं हे फार कठीण असतं। आता आपल्याला मात्र सवय झाली आहे, आपण स्वामीजींकडे येतो, नमस्कार करतो, पण कधी कधी प्रथमच कधी कोणी पाहतं की व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पायावर डोकं ठेवून नमस्कार करते आहे, तर त्यांना जरा चमत्कारिकच वाटतं। कोणाकोणाला असं वाटतं की असे बिनधास्त नमस्कार घेतात कसे, असाही भाव निर्माण होऊ शकतो, किंवा कोणाकोणाच्या मनामध्ये असाही भाव निर्माण होतो की करणारे करतात कसे। या दोन्ही गोष्टी त्याच्या आतल्या अहंकाराच्याच द्योतक असतात। याचं कारण असं असतं की तो कोणापुढे वाकायला तयार नसतो, हे एक। किंवा जो नमस्कार घेत असतो तो तशा प्रकारे संवेदनाहीन मनुष्य आहे, बेदरकार झालेला आहे असंही त्याला वाटत असतं। वारकरी संप्रदायामध्ये मात्र चांगली गोष्ट आहे, एक एका लोटांगणी जाती असंच त्यांच्यामध्ये असतं। एकमेकांना ते नमस्कार करतात, आपल्या ठिकाणी अहंकार आहे हे जेव्हा कुठे झुकायची वेळ येते तेव्हाच समजतं। तो कशा प्रकारचा असू शकतो, बुद्धीचा असू शकतो, परिस्थितीचा असू शकतो। खूप चांगल्या परिस्थितीतील व्यक्ती कुणापुढे झुकायला तयार नसते। नमस्कार केला आणि व्यक्तित्व समर्पित केलं, तेथ अहम वाचा चित्त आंग देवोनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। समुद्रामध्ये जशी गंगा प्रवेश करते तरी सकल जल समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी, अशा प्रकारे लोटांगणी जावं। नमस्कार करणं ही शिकण्यासारखी कला आहे। नमस्काराचे फायदे खूप आहेत। समर्थांनी दासबोधात एक समास लिहिला आहे, नमस्कारांनी मित्रता घडते, नमस्कारांनी जुनी भांडणं मिटतात, अशा बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। पण सगळ्यात महत्वाचं असं सांगितलं की साधक भावे लोटांगण घाली त्याची चिंता साधूस लागली। म्हणून नमस्कार करताना अंग वाचा चित्त हे सर्व अर्पण करणं ही साधना आहे। या नमस्काराच्या साधनेबाबत परमपूजनीय स्वामीजींनी आणखीही काही सांगितले, ते आपण पुढच्या वेळेला ऐकूया। हरी ओम तत्सत।
हरी हरी। अमिता तुझं बरोबर आहे, एका वेळेला किती वाचणार त्यामुळं एका बैठकीत जे बोललं गेलं त्याच्यातला थोडा भाग वाचून आत्ताच्या टीव्ही सिरियल सारखं उरलेलं पुढच्या वेळेला, पण हे तुला करावं लागलं हे मला अगदी मान्य आहे। या भागवत वहिनी तुम्ही अभंग म्हणाल या। हरी 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 स्वामी जी। सुरू पाहिजे तो कला
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल 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 विठ्ठल
वा हरी 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 खूब अच्छा मागच्या सत्संगाच्या वेळेला एक प्रश्न त्याच्या उत्तराचं तसं शेपूट शिल्लक होतं. अमिताच्या वाचनासारखंच तेव्हा मी म्हटलं की उरलेलं आपण पुढच्या वेळेला बघू. प्रश्न असा होता, प्रश्न मोठा बराच मोठा विचारलेला आहे, का प्रभावीण भानु धुमे वीण हुताशनु जैसा दर्पण मळहीनु काहीच नसे तैसे इही वीण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे तैसे इही वीण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले. या ओवीचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का की शुद्ध ज्ञान काम आणि क्रोधाशिवाय दिसत नाही. पण जर शुद्ध ज्ञान असेल तर तिथे काम आणि क्रोधाचा लवलेश तरी कसा असेल? हा गोंधळ कृपया दूर करा असं विचारलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की दर्पण हा मळीणच असायचा, आरसा कितीही स्वच्छ केला तरी देखील परत धुळीचे अणू त्याच्यावर बसल्याखेरीज राहत नाहीत. ते जरी डोळ्यांना दिसले नाहीत तरी तिथे असतात. किंवा कोंड्याच्या आत बीज असतं पण बाहेर कोंड्याचं आवरण असतं, वेष्टण असतं. काम आणि क्रोध यांच्या खेरीज आम्ही कुठेही ज्ञान पाहिलेलं नाही असं भगवंतांच्या तोंडी ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिलेली आहे. त्यांनी विचारले या ओवीचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का की शुद्ध ज्ञान काम आणि क्रोधाशिवाय दिसत नाही असत नाही असं खरं. शुद्ध ज्ञान हे काम आणि क्रोधाशिवाय दिसत नाही. पण जर शुद्ध ज्ञान असेल तर तिथे काम आणि क्रोधाचा लवलेश तरी कसा असेल? ही साधकाकरता धोक्याचीच सूचना समजावी. आपल्याला ज्ञान झालं, आपण शुद्ध ज्ञानामध्ये रममाण आहोत, अशा भावात असलेल्या साधकांनी काम आणि क्रोध यांच्याबद्दल नेहमीच जागरूक असावं अशी ही सूचना आहे. जसा दाणा हा वेष्टणामध्येच असणार कोंड्याच्या, तसं शुद्ध ज्ञानाच्या भोवती अज्ञानाचं म्हणजे कामक्रोधाचं आवरण शक्य आहे. तेव्हा मी असं म्हटलेलं होतं की जर सावध नसेल तर सांसारिकच सोडून द्या, परमार्थी माणसाची देखील पंचाईत होते. किती वाढवायचं आणि काय करायचं याच्या संबंधी सर्वांची पंचाईत होते. आत त्यांच्या शुद्ध ज्ञान असतंच, पण किती शिष्य पाहिजेत? 1000 पुरतील? 2000 पुरतील? 3000? 5000? 10000? लाख? 10 लाख? काही काही संत असे आहेत की ते जमिनीवर कमी चालतात, हेलिकॉप्टरमधूनच येतात. मग अशी पावसला मी बोललो त्याच्यामध्ये ऋषी ज्यांची सगळी आयुष्य म्हणजे त्यांच्या लाईफ टर्म मध्ये म्हणजे ते ज्ञान करायला पात्र झाले तेव्हापासून जवळपास 10 वर्षांच्या किंवा 12 वर्षांची एक पिढी अशा किती पिढ्या त्यांच्या हाताखाली तयार झाल्या असतील त्यांचं जर ऍक्टिव्ह जीवन पाहिलं तर जास्तीत जास्त 4-5 आणि तेही मर्यादित शिष्य म्हणून अमर्यादित शिष्य अमर्यादित आश्रम फारच भव्य दिव्य आत शुद्ध ज्ञान असलं तरी जपणं गरजेचं आहे असं या प्रश्नाचा रोख नसला तरी तिथपासून ते आपल्यापर्यंत सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांकरता हा इशारा आहे. मूळ ज्या या ओव्या आहेत त्या काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम. जेव्हा सगळीकडे असं खूप मोठं वाढतं तेव्हा ते सांभाळण्यासाठी देखील किती युक्त्या प्रयुक्त्या करायला लागतात त्याच्यातच अशुद्धता निर्माण होते जी सामान्य संसारी स्थितीमध्ये होते तीच संस्थात्मक जीवनांमध्ये देखील होते. पण हे पारमार्थिक उदाहरण मी जे दिलं ते याच्यातून कोणीच उणे नाही हे समजण्यासाठी त्यामुळे या उदाहरणांनी तुमच्या डोळ्यासमोर कोणी यायला नको की असे संत तसे संत यांच्याबद्दल आहे या कोणाबद्दल नाहीये. हे सर्व आपल्या आत असलेल्या कामक्रोधांविषयी चाललेलं आहे बाकीच्या बाहेरच्या कोणाविषयी नाही. पण आपलं जे शुद्ध ज्ञान आहे तो परमात्माच मी अशा प्रकारचं ते ज्ञान काम आणि क्रोधांमुळे प्रत्येक क्षणाला झाकोळलं जातं असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. तर प्रश्न नेमका उलटा विचारलाय जिथं शुद्ध ज्ञान असेल तिथं कामक्रोध असतील कसे. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असतात आणि भगवंत म्हणतात असतात तेव्हा असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. ते असतीलच कसे असं म्हणायचं काही कारण नाही. याचं कारण देहधारी व्यक्तीला कायम धोका संभवतो. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत स्खलनाची शक्यता काही एक राहते. असं असल्यामुळं शुद्ध ज्ञान असेल मग कामक्रोध कसे असतील असं विचारायच्या ऐवजी आपलं शुद्ध ज्ञान आपल्याला माहितीये की नाही आपलं ध्यान चांगलं होतं माहितीये कधी ना कधीतरी आपलं ध्यान चांगलं होतं. हे चांगलं झालेलं ध्यान आणि त्यामुळे निर्माण झालेली शांती समाधान आपण सच्चिदानंद देहरहित हा भाव हा कशामुळे नाहीसा होतो कामामुळे नाहीसा होतो तुम्हाला माहिती आहे. मनाच्या क्षुब्धतेमुळे क्रोधामुळे नाहीसा होतो आणि तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. तैसे इही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले. म्हणून आपल्या ठिकाणी आपण चिंतनात्मक असू स्मरणात्मक असू तोच मी आहे असा भाव धरत असू पण डोळा कधी फसवेल सांगता येत नाही. कोणत्या इंद्रियाची कोणती वासना केव्हा तुम्हाला याच्यापासून परावृत्त करेल काही सांगता येत नाही. आणि ज्ञानेश्वर भगवंतांनी स्वतःनीच याच्यावर लिहिताना इंद्रिय आणि मनोबुद्धी अस्य अधिष्ठान मुच्यते असंच म्हटलेलं आहे. काम आणि क्रोध यांचं राहण्याचं ठिकाणच इंद्रिय मनबुद्धी आहेत आणि इंद्रिय मनबुद्धीच्या सहाय्यानेच आपण इंद्रिय मनबुद्धीच्या पलीकडे असणारा परमात्मा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं जे इंद्रिय मनबुद्धीच्या ठिकाणीच राहतात त्यांचाच पहिला अडथळा होणार अशी स्वाभाविक गोष्ट भगवंत सांगताहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसी आगी सावाव होय. म्हणून हे शुद्ध ज्ञान साधण्यासाठी म्हणून जे बळ अंगी आणायचं ते इंधनामध्ये अग्नी जसा टाकावा तसा उलटा परिणाम करतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे काम आणि क्रोध यांना आवरण्यासाठी जे उपाय करू ते प्रत्यक्षात जणू अपाय ठरतात असं यांनी पुढे म्हटलेलं आहे. याते साधावया लागी म्हणजे हे शुद्ध ज्ञान साधण्यासाठी म्हणून जो जो उपाय करू त्या उपायात दोन गोष्टी येतात. एक म्हणजे आपण तेच आहोत याचं अखंड स्मरण किंवा चिंतन. ते चिंतन सोहम भावानी करता येतं. राम राम असं म्हणत असताना आपण रामरूप आहोत या भावनेनीच नाम घेणं असं करता येतं. राम राम असं म्हणत असताना माझ्यासकट सर्वत्र राम रूप भरून राहिलेलं आहे अशा भक्तीच्या भावनेनी करता येतं. हा एक उपाय आहे आत्मस्वरूप साधण्यासाठी म्हणून. आणि दुसरा उपाय आहे हे करत असताना आपली इंद्रियच आपल्याला अडवतात. कधी मन त्रास देतं कधी विषय त्रास देतात. विषयाच्या योगाने मन परत खेचलं जातं. आणि मग झगडा सुरू होतो. एका बाजूने अनुसंधान टिकवायचं आणि जिथं ज्या मनामध्ये ज्या चित्तामध्ये अनुसंधान टिकवण्याचा प्रयत्न करतो ते चित्तच विषयांकडे धाव घेतं. आपण विसरूनच जातो. आपण अनुसंधान टिकवत होतो हेच विसरून जातो आणि विषयाचं चिंतन सुरू होतं. अनुसंधान ठेवणं हा एक उपाय आहे. आणि दुसरा म्हणजे त्यावेळेला अचानक मन जे विषयांकडे जाईल तिथून तिथून त्याला परत माघारी आणणं ओढून आणणं आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवणं. हा उपाय मन जर बाहेर जात असेल तर आपल्यालाच मन आत आणावं लागतं. इंद्रिय जर बंड करणार असतील तर आपणच त्यांना नियंत्रणात ठेवायला लागतं. आणि हे नियंत्रण ठेवताना खरं लक्षात येतं की आपलं मन किती शिरजोर झालेलं आहे. आपली इंद्रिय कशी आपलं ऐकत नाहीयेत. कधी कधी जशी आपलीच मुलं 12, 14, 16, 18 वर्षांची एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी केली नाही तर कशी बंड पुकारतात. आणि आई वडिलांना कळत नाही की इतक्या टोकाला जाऊन हा वर्तन करतो आहे. पण ती काही केल्या ती गोष्ट मिळाल्याशिवाय जसं ऐकेनाशी होतात. आपला सगळा भरोसा तुटून जातो. आपण मुलांकरता एवढं केलं त्यांनी आपलं एवढं ऐकायला नको हे सगळं लटकं पडतं बाजूला होतं. तशी आपलीच इंद्रिय आपलंच मन आपलंच चित्त पण इतकं शिरजोर झालंय हे लक्षात येतं. आणि जो जो उपाय करायला जाऊ जसं मुलाला त्याचा स्मार्टफोन काढून घ्या म्हणजे कळेल तुमचा मुलगा कुठं आहे ते आणि तुम्ही तुमच्या मुलावर किती तुमचं नियंत्रण आहे. करून तर पहा. त्याचा कॉम्प्युटर तर जरा काढून पहा म्हणजे कळेल तो कुठं आहे आणि तुम्ही कुठं आहात. ते इंधने जैसे आगी सावाव होय जसं आगी अग्नीमध्ये इंधन टाकावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्या बाबत मुलांचा स्मार्टफोन काढा असं मी इथं सांगत नाहीये तुम्हाला. तुम्ही तुमच्या मनाच्या विरुद्ध थोडस त्याला बळजबरी करून बघा मग तुम्हाला कळेल की काय होतं. ते मन बंड करून उठतं. एवढंच नव्हे तर ते अधिक विषयांचं चिंतन करतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. अग्नी लागी जैसे सहाय्य सर्पण तैसी स्थिती जाण येथे होय असं स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. पण लगेच पुढच्या श्लोकात मात्र भगवंत सांगतात की काम आणि क्रोध यांना जिंकायचे असेल तर तू प्रथम इंद्रियांचा निग्रह कर. याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सावाव होय हे जर का सत्य असेल तर इंद्रिय निग्रह करून काय फायदा. इथंच तुमचं शुद्ध ज्ञान कोंड्यामध्ये कसं लपलेलं आहे ते बघा. कारण तुमच्याच मनात येते मग इंद्रिय निग्रह कशा करता करायचा, हेच ते अज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराज बरोबर लिहित आहेत आणि भगवंत देखील तुमचंच विश्लेषण करून सांगतायत. हे जर सत्य असेल तर इंद्रिय निग्रह करून काय फायदा, मग इंद्रिय मोकळी सोडून काय फायदा आहे. आत्मदर्शनाकरता किंवा आत्मज्ञानाकरता किंवा आत्मशांती मिळवण्याकरता तुम्ही जर उपाय करत असाल तर इंद्रिय आवरणं आणि आत्मानुसंधान ठेवणं हे दोनच उपाय आहेत. आत्मसंयमन करणं आणि आत्मसंयमन करून म्हणजे इंद्रिय वगैरे ताब्यात ठेवून तुम्ही परमात्म्याशी एकरूपता, आत्म्याशी एकरूपता साधणं हे तुम्हाला करायचं आहे. आणि हे केल्यानंतर तुम्हाला तुमची इंद्रिय एरवी देखील आवरायची आहेत. ध्यानात मन आवरणं आणि इंद्रिय आवरणं आणि नंतर देखील मन आवरणं आणि इंद्रिय आवरणं. आणि तुम्हाला जे जे दिसेल ते परमात्म स्वरूप आहे अशी बुजावणी करणं त्या त्या गोष्टींकडं. म्हणून सगळं जे जगत आहे इथं रूप आहे, रंग आहे, सुंदरता आहे. लोभस वाणं असं दृश्य आहे. पण हे परमात्म स्वरूप आहे, परमात्म्यानी निर्माण केलेलं आहे असा भाव मनामध्ये यावा. विश्व हे तुझ्या उपभोगासाठी नाही हे समजावं. कोणी सुंदर आहे याचा अर्थ तुझ्या उपभोगासाठी नाही, त्याला झाडावरच राहू देत त्या फुलाला. ते लगेच तू तोडण्याची गरज नाहीये. सगळं जग तुझ्याकरता निर्माण झालेलं नाहीये. ते परमात्म स्वरूप आहे, परमात्म्यानी निर्माण केलेलं आहे. तू परमात्म्याच्या अनुसंधानात राहा, त्याच्यात तुझी शहामत दाखव. अशा तऱ्हेनी भगवंतांनी याच्यात जे उपाय सांगितलेले आहेत ते इंद्रिय निग्रह, आत्मसंयमन आणि ज्ञान आणि विज्ञान याची बुजावणी असा या तिसऱ्या अध्यायाचा हा अखेर आहे. ज्ञान आणि विज्ञान याचा नाश करणाऱ्या कामक्रोधांना आवरणं, इंद्रियांना आवरणं आणि एका बाजूने आपण आत्मस्वरूप आहोत असं चिंतन करत राहणं असा उपाय याच्यावर भगवंतांनी सांगितला. अनेक वेळा जितकी आपण इंद्रिय विषयांपासून दूर ठेवू तितके विषय प्रबळ होतात याचा अनुभव साधक रोज घेत असतो. इंद्रिय दूर ठेवू तितके विषय प्रबळ होतात याचा अनुभव साधक घेतो, रोज घेतो. पण इंद्रिय तरीही विषयांपासून जर तोडली तर कालांतराने जसं अग्नीमध्ये तुम्ही घृत तूप घातलंच नाही, इंद्रियांना विषय पुरवलेच नाहीत, तर हा एक उपाय नक्कीच आहे. इंद्रिय आणि विषय यांची ताडातोड करणं हा उपाय नक्की आहे. आणि काही विषय आहेत ते संयमाने उपभोगणं हाही उपाय आहे. आणि विषय या याच्यातून जीवनावश्यक ज्या सहज तुमच्या प्रवृत्ती आहेत म्हणजे काम आणि क्रोध याच्याबद्दल जपूनच वागावं. म्हणून कामक्रोधांकरता गृहस्थ धर्म सांगितलेला आहे. स्वामीजी म्हणायचे की पत्नी ही कामाला जिंकण्यासाठी आहे, पती हा कामाला जिंकण्यासाठी आहे. इंद्रियांना एक आउटलेट गरजेचं आहे, तो धर्मीय जेव्हा असेल. म्हणून धर्मा विरुद्ध भूतेषु, धर्माला अविरुद्ध असा काम ही भगवंतांनी आपली विभूती सांगितलेली आहे. त्या मर्यादेमध्ये तो असावा, त्याच्यापेक्षा अतिरिक्त नसावा. आणि बाकीच्या सगळ्या विषयांना आवरण्यासाठी म्हणून हा तिसरा अध्यायाचा शेवट आहे. जी नियत कर्म किंवा स्वधर्म कर्म सांगितलेली आहेत ती स्वधर्म कर्म ही फळाच्या हेतूनी इंद्रियांकरता त्याच्यात लाभ आहे म्हणून अशी करायची नसून इंद्रिय किंवा देह हे कर्म करणारच, त्यांच्या ठिकाणी एक रजोगुण कर्म करण्याची प्रवृत्ती ही असणारच हे गृहीत धरून कर्तव्यात्मक कर्म जी आहेत ती ईश्वर भावनेनी करावीत असं सांगितलेलं आहे. म्हणजे रजोगुणाची नांगी मोडेल असा उपाय सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न तर वाचू. या ओव्यांचे अभंग. हा, याते साधा वया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सावा व होय, याचा अनुभव मला आहे. पण आत्ता मी त्या लामानी तिबेटमधल्या त्या युरोपियन माणसाला 5-7 दिवस डोळे मिटून बसायला सांगितलं आणि त्याच्या अन्नाचीही व्यवस्था केली नाही, त्याच्या निवाऱ्याचीही व्यवस्था केली नाही. 7 दिवस आश्रमाच्या बाहेर तो बसून होता. मी त्याचं चरित्र आत्मचरित्र वाचलं. त्याला शिष्य येताना जाताना ऐकू यायचे पक्ष्यांचे किलबिलाट ऐकू यायचे, कुत्र्याचं भुंकणं ऐकू यायचं, डोळे उघडायचे नाहीत. संध्याकाळचे 6 वाजले, तो सकाळी येऊन भेटलेला होता, पोटात अन्नाचा कण नाही. कोणीतरी तिथं आलं आणि त्याला म्हणालं की तुला हे खायला दिलेलं आहे. त्याने डोळे मिटलेल्या स्थितीत ते खाल्लं. खरंच 7 दिवस कसून त्याला किमान गरजा त्याच्या होत्या तेवढ्या पुरवल्या गेल्या डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये. आणि मग ते झाल्यावर एक जण त्याच्यापाशी आला आणि सांगितलं की लामांनी तुला डोळे उघडायला सांगितलेलं आहे आणि तुला आत घेऊन यायला सांगितलेलं आहे. त्याला आत घेऊन गेले आणि मग त्याला असं सांगितलं की जो तुला ध्यान शिकायचं आहे पण जो समोर दिसेल त्याला तूर्त लोटांगणी जायचं एवढं शिख. त्याला पूर्ण नम्र भावाने आपण कोणीही नाही या भावाने नमस्कार करायचा एवढं तू शिख. आणि 1.5-2 वर्ष झाली तो म्हणाला की मी अजून येणाऱ्याला नमस्कारच करतोय, ते मला याच्यापेक्षा पुढचं काही सांगतच नाहीयेत. ते म्हणतात की तुला प्रथम एवढं जमू देत, मग पुढचं तुला सांगेन. पण त्याचा असा अनुभव आला त्याला की नमस्कार करत असताना प्रत्येकाला सुरुवातीला अहंकाराला एवढा धक्का बसायचा की जो दिसेल त्याला नमस्कार करायचा, लहान मोठा, रुग्णाईत, स्त्री पुरुष. मनातला स्त्री पुरुष भाव जायला लागला, विकारत कमी व्हायला लागले, सर्व जगताकडे महत्तेनी पाहायला शिकायला लागला. एक नमस्कार त्याच्या जीवनामध्ये बदल घडवायला सुरुवात झाली. त्याला त्यांनी अशा प्रकारचा नमस्कार 6 वर्ष करायला सांगितला, फक्त नमस्काराची साधना. आणि मग त्याला आश्रमात राहायला घेतला आणि टप्प्याटप्प्याने त्याला कसं ध्यान शिकवलं त्याचं वर्णन पुढं आहे. म्हणून इंद्रिय निग्रह मी वेळोवेळेला करतो आणि कसा आपटी खातो हे आपल्याला माहिती आहे. पण हा जो इंद्रिय निग्रह त्याच्याकडून करून घेतला त्या इंद्रिय निग्रहासारखं आपण काही वागत नाही. थोडे निश्चय करावेत पण आपल्या आत्म्याचा अपमान होणार नाही असे निश्चय करावेत. करावेत मात्र निश्चय आणि इंद्रिय निग्रह करावा. एक वर्षभर मी सिनेमा पाहणार नाही असा निश्चय जर केला तर वर्षभर खरंच सिनेमा पाहायचा नाही. जर पाहिला तर तुमच्या अंतरात्म्याचा अपमान म्हणजे अंतरात्म्याला खाली पाडणं आहे. मग त्याच्या ठिकाणी कधीच बळ येणार नाही. चातुर्मासात कांदा खाणार नाही एवढं जर ठरवलं तर खायचा नाही, खाल्ला बाहेरच्या कोणाचं जाणार नाहीये. तुम्हाला अशा प्रकारे भ्रष्ट करायला तर लोक टपून बसलेत, अरे याच्यात काय आणि त्याच्यात काय आहे. हे तुमच्या साधनेकरता कांदा खाणं ही काय बंडल काहीतरी गोष्टी आहेत असं वाटेल. पण याच्यातून तुमच्या इंद्रिय निग्रहाची गोष्ट आहे, त्याच्यात कशाला पराभूत व्हायचं. मी म्हणतो नाहीच व्हायचं. इंद्रियेची मूळ यांचे वसती स्थान जेथोनी निर्माण होती कर्मे तरी ती सर्वथा टाकी निर्दाळून अंतरी ठेवोन सोहम भाव। मग हे दोन उपाय सांगितलेले आहेत। थोडे निश्चय करा, खूप निश्चय नको, पण तो थोडा निश्चय असा सांभाळा की तुमच्या अंतरात्म्याचा तुम्हीच अपमान नाही करायचा, ते पाळायचंच काही असो। आणि हे करत असताना इंद्रिय मन बुद्धीच्या पलीकडचं माझं सच्चिदानंद स्वरूप आहे असं चिंतनही जारी ठेवायचं, करत राहायचं। याचा विचार मी असा केला की इंद्रिय निग्रह करताना, कर्म करताना सोहम भाव ठेवून ते उपाय केले पाहिजेत, नाहीतर सर्व अगोदर म्हटल्याप्रमाणे अग्नी लागी जैसे सहाय्य सर्पण तैसी स्थिती जाण येथे होय असेच हे ठरतील। हे आकलन योग्य आहे का? एकतर हे आकलन योग्य आहे, पण हा जो अभ्यास आहे हा अभ्यास असा वर्षानुवर्षच करावा लागतो, हे तितकंच खरं आहे। वर्षानुवर्ष याचा अर्थ एकदा घेतला की ते म्हणतात ना खोडच लावून घ्यायची आणि मग जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात, तसं आपल्या मृत्यूपर्यंत हे चालू ठेवायचं। त्याचा काय परिणाम होतोय काय होत नाहीये याचीही चिकित्सा नको। असा अभ्यास जर आपण करत राहिलो तर, आणि हाच उपाय सांगितलेला आहे, जे श्लोक भगवंतांनी याच्यावर लिहिलेले आहेत त्याचा शेवट देखील भगवंतांनी, तिसरा अध्याय आहे, भगवंत असं म्हणतात की तस्मात्वम इंद्रियाणी आदौ नियम्य भरतर्षभ पापमानम प्रजही येनम ज्ञान विज्ञान नाशनम। ही इंद्रिय आहेत, या इंद्रियांमध्येच काम क्रोध राहतात, ही पाप घडवतात म्हणजे आत्मबुद्धीपासून वंचित करतात। ज्या ठिकाणी तुम्ही तोच मी आहे असं शुद्ध ज्ञान वागवत होता तिथं अचानक विषय निर्माण होतो, ही पाप करायला प्रवृत्त करतात आणि ज्ञानाचा नाश करतात आत असलेल्या आणि बाहेर असलेल्या विज्ञानाच्या दृष्टीचा नाश करतात असं भगवंत म्हणतात। म्हणून ते उपाय सांगताना म्हणतात की इंद्रियाणी पराणी आहुः इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे हे परतस्तु सहा। एका बाजूला इंद्रिय आहेत आणि एका बाजूला बुद्धीच्याही पलीकडे असणारं परमतत्व, तेही आपल्या आत जीवरूपानी वास करत आहे। या दोन्ही गोष्टी आपल्याच ठिकाणी आहेत। विषयांपेक्षा इंद्रिय ही श्रेष्ठ आहेत, कारण विषय स्थूल आहेत, ते स्थूल विषय ज्या इंद्रियांना कळतात ती इंद्रिय विषयांपेक्षा श्रेष्ठ आहेत। इंद्रियेभ्य परम मनहा, आणि इंद्रियांपेक्षा मन अधिक सूक्ष्म आहे आणि श्रेष्ठही आहे, कारण मन अनुकूल नसेल तर विषय सेवन होऊ शकत नाही। मनसस्तु परा बुद्धी, बुद्धी ही अजून पलीकडची आहे, कारण मन हे ओपन कॅमेरा जसा असावा, काही त्याच्यात येईल आणि जाईल, बुद्धी ही निश्चयात्मक समजलेली आहे। बुद्धी ही सूक्ष्म वस्तूचा आत्मवस्तूचा देखील निश्चय करू शकते, मन नाही। असं असल्यामुळे बुद्धी ही मनापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे। यो बुद्धे हे परतस्तु सहा, पण परमात्मा मात्र बुद्धीच्याही पलीकडचा आहे। शुद्ध बुद्धीमध्ये किंवा अग्रबुद्धीमध्ये परमात्मा प्रकाशमान होतो, तेव्हा बुद्धीच जाते आणि परमात्मा शिल्लक राहतो। हा परमात्मा बुद्धीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे। एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा, म्हणून नेहमीच बुद्धीच्या पलीकडे असणारा जो आहे त्याचा बोध अंतःकरणात ठेवावा, तोच मी आहे अशा चिंतनानी स्मरणानी संस्तभ्य आत्मानम आत्मना जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम। आणि हा कामरूपी शत्रू त्यालाही एका बाजूनी जिंकण्याचा प्रयत्न करावा, कारण कितीही उंच उडणारं जरी गिधाडच ना, फार फार उंचावरून उडतं आणि खाली एखादं मेलेलं जनावर पाहिलं की तितकंच खाली पटकन झेपावतं. एका बाजूला बुद्धीच्याही पलीकडे असणारा तो मी असं म्हणणारा तिथून खाली येतो विषयांपर्यंत. म्हणून या कामरूपी जिंकायला कठीण असा शत्रू जो आहे त्याला एका बाजूने जिंकण्याचा प्रयत्न करत राहावा आणि दुसऱ्या बाजूने तो परमात्माच मी आहे अशा आठवणीत राहावं, हा दुहेरी उपाय सांगितलेला आहे. तरीही नेहमी लक्षात ठेवावं की आरसा हा धुलीकण त्याच्यावर बसत राहतात, धूळच नसलेला आरसा शक्य नाही. असं म्हणून ज्ञानाचा भाव वागवत असताना देखील सावधच असावं. जसं रामकृष्णांना एक मारवाडी म्हणाला, त्यांच्या तेव्हा 10,000 रुपये रामकृष्णांना देत होता, 10,000 रुपये 1880 ची गोष्ट असेल, तर रामकृष्ण म्हणाले की मला पैशाची गरज नाही, मी तर कामिनी आणि कांचनाचा अरे त्याग सांगतो, तू माझ्यावर प्रसन्न होऊन मला हे पैसे देतोस, मला त्याची आवश्यकता नाही. तर तो म्हणाला की मग तुमच्या भाच्याकडे हृदयाकडे मी ठेवतो आणि तुम्हाला काही कमी पडू नये अशी माझी इच्छा आहे, हृदय या पैशातून तुमचं सगळं पाहिल. रामकृष्ण ज्या खोलीमध्ये राहत होते त्या खोलीची लांबी, त्याची रुंदी 8 फूट होती आणि लांबी 13 फूट होती. ते पुजारी होते, पुजाऱ्याला राहण्याची सोय, ते काही महालात राहत होते थोडेच. त्याला असं वाटत होतं की इतका ज्ञानी पुरुष चांगला राहावा. जरी राणी रासमणी त्यांना मानत होत्या तरी रामकृष्णांची जागा तीच होती, जसे स्वरूपानंद ओसरीवरच राहत होते. जग व्यवहारीच असणार, हक ही कोणावर टीका नव्हे. मी हृदयाकडे पैसे देतो आणि तुम्हाला काही कमी पडता कामा नाहीये असं मी मग हृदय पाहिल. रामकृष्ण म्हणाले की हृदयाला तू पैसे देशील आणि मी हृदयाला माझ्या गरजेची एखादी गोष्ट मागितली तर देणं न देणं हृदयावर अवलंबून राहील, आणि तो जर एखादी गोष्ट नाही म्हणाला तर माझ्या मनात असं येईल की खरं म्हणजे मला दिलेले पैसे आणि हृदय आता मला नको म्हणतोय, त्याच्यापेक्षा ही भानगडच नको. त्याच्यावर तो असं म्हणायला लागला की तुम्ही म्हणता ना माती आणि सोनं हे एकसारखं, मग तुम्हाला काय फरक पडतो. तेव्हा रामकृष्ण म्हणाले अजून मी तितका पोचलेलो नाही, मी जरी असं म्हणत असलो तरी देहधारी व्यक्तींनी देह असेपर्यंत सतत सावध राहणं याबाबत गरजेचं आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं जे वचन आहे भगवंतांचंही आहे, ते कायम लक्षात ठेवून ज्ञानी पुरुषापासून साधकांपर्यंत सगळ्यांनी साधकासारखंच वागलं पाहिजे. बाहेरी साधकाची आहे परी आणि स्वरूपाकार अंतरी, असं समर्थ यांचं वर्णन करतात. तसं राहणं गरजेचं आहे, तसं शेवटपर्यंत राहिला की तो गेल्यावर म्हणायचं, त्यांनी देह ठेवला की म्हणायचं की हा संत होता, आधी नाही. तसं त्याचं जीवन, संपूर्ण जीवन शेवटपर्यंत दिसलं की मग म्हणायचं, हा प्रशस्त आणि चांगला उपाय. तोपर्यंत त्याच्या ज्ञानाची कदर करायची, त्याला नमस्कार करायचा. हे जरी सगळं असलं तरी देखील त्यांनी स्वतःनी सावध राहायचं आणि साधकांनी स्वतःच्या ज्ञानाकरता देखील सावध राहायचं, असे सांगणारे हे महत्वाचे श्लोक आणि महत्वाच्या ओव्या आहेत असं मला वाटतं. आता इथं उत्तर संपलं. एक 2 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।